श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा श्लोक आहे 153. नवे पिंडज्ञाने नवे तत्त्वज्ञाने समाधान काही नवे तानमाने, नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. समाधान कशाने माणसाला मिळतं ते समर्थ सांगतायत. आपण अनेक गोष्टी करत असतो, त्या सगळ्यातून खरं म्हणजे आपल्याला जर काही हवं असेल तर समाधान. तुम्ही जर प्रश्न विचारला तुम्ही समाधानी आहात का, तर सांगता आलं पाहिजे की हो आम्ही समाधानी आहे. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. जशी मला स्थिती आता आहे ती देहाची, मनाची, आजूबाजूची परिस्थिती, त्या सगळ्यामध्ये मी समाधानात आहे. मग हे समाधान मिळतं कशाने ते बघण्यासाठी समर्थांनी त्यांना सांगितलं आहे की समाधान हे सज्जनाचे नियोग आहे. सज्जनांच्या संगतीत समाधान आहे. इथं देखील लक्षात आपण घ्यायचं आहे की सज्जनांच्या संगतीत ह्याचा अर्थ सज्जनाने जो उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे आचरण आणि साधना केली असता आपल्याला जे ध्येय प्राप्तव्य आहे ते प्राप्त केले असता समाधान. नुसतं सज्जनांच्या शेजारी बसून समाधान नाही, त्यांच्यावर गाडीतनं फिरतायत, त्यांच्याबरोबर जेवतायत, खातायत घी शक्कर लड्डू, समाधान आहे संभवत नाही. लोभ वाढत जातं उलट, नको त्या गोष्टींची अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे समाधान ते सज्जनांचे नियोग आहे. ह्याचा अर्थ ते संत ज्या समाधानात आहेत, ते समाधान ज्याच्यामुळे त्यांना प्राप्त झालेलं आहे, ते जर आपण प्राप्त करून घेतलं तर समाधान आहे. नाही तर सज्जन संतांच्या जवळ राहणारी सगळी मंडळी समाधानी दिसली असती, तशी दिसत नाहीत किंबहुना दिसतच नाहीत. जास्त लोभ असतो, जास्त गोष्टीची अपेक्षा असते, त्यामुळे तसं उपयोगी नाही. म्हणून ते म्हणतात समर्थ पहिल्या 3 चरणामध्ये की कशामुळे समाधान होत नाही. नवे पिंडज्ञाने, पिंडज्ञान शरीराचं ज्ञान. आज विज्ञान पुष्कळ पुढं गेलेलं आहे. शरीराचं ज्ञान जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न करतायत. कुणी आजारी झालं तर नाना प्रकारचे उपचार करतायत, सगळं काही चालू आहे. मग आता पिंडज्ञान ज्याला झालं तो समाधानी आहे का असं विचारलं तर नाही. तोही कशाचं तरी मागे अजून धावतोच आहे. त्यामुळे नवे पिंडज्ञाने नवे तत्त्वज्ञाने, सद्वस्तूचं नुसतं ज्ञान आपल्याला झालं तर शब्दशः तत्त्वज्ञान आपण शिकून घेतलं, त्याचा अभ्यास केला, पाठांतर केलं, त्यांनी समाधान आहे का? नवे तत्त्वज्ञाने समाधान काही नवे तानमाने. समाधान जे आहे ते नुसते तानमाने, नाना प्रकारच्या कला हस्तगत केल्या, त्याच्यात रंगले, त्यांनी समाधान आहे का? नाही. कुणी संगीतात रमतो, कुणी वाद्यवादनात जमतो, कुणी नृत्यकलेत रमतो, चित्रकलेत रमतो, अनेक कला आहेत. कुणी सृष्टीचं निरीक्षण करायला जातो, काय काय गोष्टी करतो, पण त्याला जे विचारलं सगळं करून आलं समाधान आहे का, तो म्हणेल नाही बा बघितलं छान वाटलं एवढंच. ते समाधान टिकतं आहे का? टिकत नाही, शाश्वत नाही, तात्पुरतं असतं सगळं. उत्तम पदार्थ खाल्ला समाधान आहे का? तात्पुरता. तो खात असताना जिभेवर आहे तोपर्यंत, त्याच्या आत गेला की संपलं, त्याचं समाधान संपलं, किंबहुना व्यापक जास्ती सुरू होतो. त्यामुळे शरीराला मनाला रंजवल्याने त्यांनी समाधान होतं का? नाही होत समाधान. नवे योग यागे, योग अष्टांग योग, यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अष्टांग योग साधना करतायत. पण तोसुद्धा जोपर्यंत ध्यान रंगताय रमताय, आधी ध्यानात रंगणंच अवघड आहे, मुळी त्याला देखील सद्गुरूंची कृपा पाहिजे, आपली जन्मजन्माची साधना पाहिजे. असं झालं तर एखादी व्यक्ती ध्यानात रंगली म्हणता येईल, पण ध्यानातून पुन्हा खाली झाल्यानंतर व्युत्थान दशेमध्ये ते ते समाधान टिकतं का? जो बोध त्या स्थितीमध्ये मिळाला तो खाली आल्यानंतर राहतो का? असं जर बघितलं तर तेही खात्रीनं सांगता येत नाही. पुष्कळ ध्यानमार्गी मंडळी ध्यान करताना दिसतात, पण पुन्हा आचरणामध्ये त्यांचा काही बोध दिसतो का? तर नाही असं वाटतं. फार क्वचित माणसं बदलतात, त्यांच्या प्रकृतीत बदल होत नाही, ते पुन्हा जसे आहेत तसेच राहतात. त्यामुळे समाधान नाही. योग यागे यज्ञ करून नाना प्रकारचे यज्ञ करतात, काही प्राप्त करण्यासाठी यज्ञ करतात, पण योग याग यज्ञानेही समाधान नव्हे. नवे योग यागे नवे भोग त्यागे. बरं, नाना प्रकारचे भोग आहेत, त्याचा त्याग केला, वैराग्य संपादन केलं, त्यांनी तरी समाधान आहे असं म्हणता येतं का? नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वरवरच्या असून समाधान जे आहे ते फक्त आत्मज्ञान होण्यातच समाधान आहे. सर्व प्रकारच्या साधनेनी त्याला जेव्हा मी कोण आहे असा जीवाला बोध होतो, ती स्वरूपस्थिती प्राप्त होते, तेव्हाच त्याला समाधान होतं. म्हणजे आत्मज्ञानाशिवाय स्वरूपज्ञानाशिवाय समाधान नाही. म्हणून समाधान ते सज्जनांचे नियोगे याचा अर्थ देखील अखंड ब्रह्मस्थिती जर प्राप्त व्हायला लागली तर ते समाधान अखंड राहतं. मग या बाकीच्या गोष्टी करायच्या का नाही करायच्या त्याची मर्यादा लक्षात घ्यायची. साधनेत देखील साधनेच्या ध्येयाकडे लक्ष पाहिजे. किती तास ध्यान केलं, किती माळा नामस्मरणाच्या उडल्या, कुठे तीर्थस्थानांना भेटी दिल्या, काय दिल्या, आणखीन काही समाज संतांची सेवा या नावाखाली आपण आणखीन काय 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 करत असतो, पण त्यालाही जर विचारलं तुला समाधान आहे का तर तो सांगेल नाही. कारण समाधानाचं स्थळ ते नाही आहे, आज समाधान आहे. समाधान ही एक स्थिती आहे, ती स्थिती जर प्राप्त झाली तर त्याला म्हणता येतं तो खरा समाधान रूप झाला, तृप्त झाला. म्हणून नवे पिंडज्ञाने नवे तत्त्वज्ञाने समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. जय जय रघुवीर समर्थ.